ఆవనం పరమం శాంతం పావసే వాసినం భజే సోహం సిద్ధి సుసంపన్నో నాదసంధాన సంస్థితః వీతరాగో విశేషశ్చ శ్రీ గురు పాతు మాం భవే. జ్ఞానేశాంఘ్రి సరోజలుద్ధమతి స్వామీ స్వరూపాంకితః సంతానాన్వచనానుభూతిపథిక సాక్షీ స్వయం కాపడి గార్హస్థే కిల ఏకనాథ సదృశో వృత్తౌ తుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థచరితం వందేయతి మాధవం. హరి హరి స్వామి.
परमहंस सद्गुरु स्वामी मालदानाथांची आठवणी सद्भक्त सौभाग्यवती रेवती तैली मये आपल्याला सांगणार आहेत.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. थंडीचे दिवस होते, जानेवारी महिना असावा. मी 12 वाजता केंद्रात ध्यानासाठी गेले. 1 वाजता ध्यान संपवून परत जाताना समोर स्वामीजींच्या घरात गेले. स्वामीजी जेवणानंतर बाहेरच्या खोलीत बसले होते. आई मागचे काही आवरत होत्या. मी त्यांना थोडी मदत केली. मग त्याही बाहेर येऊन बसल्या. मी आईंची पावले चेपू लागले. मी स्वामीजींना विचारले, स्वामीजी माझं ध्यान कसं लागत आहे? हा प्रश्न मी अधूनमधून 2-3 वेळा तरी विचारला होता. तेव्हा ते मला म्हणाले, अगं ध्यान कसं लागते आहे हे रोज बघायची गोष्ट नाही. तुझा मुलगा तुला रोज विचारू लागला की आई आता मी किती मोठा झालो ग, तर तू काय समजेल? मोठा झालास की आपोआप समजेल तुला, रोज बघण्याची गरज नाही. तसे आपण फक्त ध्यान करत राहायचं, काय समजलीस? स्वामीजी अजून एक प्रश्न विचारू का? मी म्हणाले. हो विचार ना, स्वामीजी म्हणाले. केंद्रात प्रवचन सुरू असताना ऐकावे की ध्यानाला बसावे असा प्रश्न पडतो. केंद्रात तुमचे प्रवचन सुरू असताना कधी डोळे आपोआप मिटले जातात, खूप छान वाटते. स्वामीजी म्हणाले, शक्यतोवर केंद्र सुरू असताना ऐकावेच, ध्यानाच्या वेळेला ध्यान करावे, म्हणजे श्रवणही चांगले होते आणि ध्यानाच्या वेळेला ध्यानही चांगले होते. प्रवचनाच्या वेळी आपले भाव जागृत होतात तेव्हा ध्यानाला बसावेसे वाटू लागते. तेव्हा बसावे हवे तर 2-4 मिनिटं, पण पुन्हा विवेकाने श्रवणच करावे. आईने मला विचारले, तुझा मुलगा काय म्हणतोय? मी म्हणाले, चांगला आहे, त्याला थोडी सर्दी झाली आहे, नाक चोंदत आहे त्याचे, सर्दी कशी बाहेर पडेल हेच कळत नाहीये. सरलाईना मोठे हसू फुटले. हसत त्या म्हणाल्या, अगं मुलांना नाक शिंकरायला शिकवावे लागते. त्यांनी एक गमतीदार कृती मला करून दाखवली. त्यांनी स्वतःच्या दोन्ही नाकपुड्यांवर 2 बोटं ठेवली आणि नाकातून स्वतः आवाज काढून नाक शिंकरण्याची कृती करून दाखवली आणि मला म्हणाल्या, त्याला असं करून दाखव, नाकातून बाहेर हवा बाहेर काढण्यास शिकव. त्यांच्या या कृतीची मला गंमत वाटली हे स्वामीजींनी ओळखले बहुधा. ते मला म्हणाले, बघितलंस ना सरलाताई, सगळ्यांशी कशा प्रेमाने बोलत असतात, असं समरस होता आले पाहिजे. सरला यांच्या छोट्याशा गमतीदार कृतीत दडलेली संवेदनशीलता, आपलेपणा आणि अनुकंपा स्वामीजींनी मला अधोरेखित करून दाखवली. हे सरला आईंच्या जीवनाचं सूत्र स्वामीजींनी मला मोजक्या शब्दात समजावून सांगितलं. तुम्ही आईंविषयी किती छान सांगता, मी म्हणाले. त्यावर स्वामीजी क्षणभर गंभीर झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हळुवार झाले. स्वामीजी म्हणाले, सरला त्यांचे जीवन सेवारूप आहे, त्यागमय आहे. त्यांच्या या सद्गुणांमुळेच आमचा संसार आनंदरूप होऊ शकला. एकदा दुपारी मी माया अपार्टमेंटच्या पायऱ्या चढत जाऊ लागले. चढता चढता मनात विचार उठत होते, मी किती वेळा केंद्रातून ध्यान करून स्वामीजींच्या घरी जाते बरं. त्या दोघांना त्रास तर नसेल वाटत. मग तो विचार तसाच मनात रेंगाळत राहिला. मी ध्यानानंतर घरात गेले. त्यावेळी स्वामीजींनी मला बोलावलेले होते. तेव्हा वीणाताई तेथे होती. ती काही लेखनाचे काम करत होती. ती आणि जयूताई त्या सुमारास स्वामीजींचा बराचसा पत्रव्यवहार सांभाळत असत. मी देवघरात येऊन मॅटिंगवर बसले. स्वामीजी कॉटवर बसलेले होते. सरला आई मॅटिंगवर बसल्या होत्या. स्वामीजींनी माझ्या मनातील भाव जाणले असावेत. ते एकदम मला म्हणाले, मला कोणाचा त्रास वाटत नाही बरं का चिमणे, तू इथे येत जा. सरला आईनाही नाही ना वाटत, मी आधीरतेने विचारले. नाही, मला कसला आलाय त्रास, तुम्ही मुलं मुली इथे येता आम्हाला आनंद वाटतो, आई म्हणाल्या. आई वडिलांना मुलांचा त्रास वाटत नाही कधी, स्वामीजी म्हणाले. हे ऐकून मला फार बरे वाटले. मग स्वामीजींनी घरातल्या सगळ्यांची चौकशी केली. मीनाताईने स्वामींनी सांगितलेला पत्राचा मजकूर पुन्हा वाचून दाखवला. त्यानंतर स्वामीजींना आम्ही दोघींनी नमस्कार केला. आईना नमस्कार करून प्रसाद घेतला. नंतर बाहेरच्या दरवाजापर्यंत मी आणि वीणाताई गेलो. इतक्यात आईने आम्हाला थांबायला सांगितले. आईने गोदरेजच्या कपाटातून काही वस्तू बाहेर काढल्या. ते दोघे बाहेरच्या खोलीत आले. आईने चांदीची गणपतीच्या छापाची दोन नाणी स्वामीजींच्या हातात दिली. स्वामीजींनी एक नाणी वीणाताईच्या आणि दुसरे माझ्या हातात दिले. वीणाताई आणि मी एकदम संकोचलो. आम्हाला का देता, राहू देत, असे काही म्हणू लागलो. स्वामीजी म्हणाले, मला कोणी काही वस्तू देत असतात, त्यांचा भाव जपण्यासाठी मी काही काळ ती वस्तू माझ्याजवळ ठेवतो. मी तरी साठवून काय करणार, हे सोनं चांदी ठेवून मी काय करणार, मग तुम्हाला देतो कोणाला तरी. आम्ही दोघींनी दुरूनच त्या दोघांना नमस्कार करून प्रसाद म्हणून ती नाणी घेतली. मग दरवाज्यातून बाहेर आलो. ते दोघे दरवाज्यात उभे होते. मोक्षश्री प्रदान करणारे स्वामीजी आमच्याकडे करुणामयी नजरेने पाहत होते. साक्षात लक्ष्मी नारायणाच्या हातून लक्ष्मीचा लाभ होणे भाग्याचीच गोष्ट आहे. 1988 सालापासून अध्यात्म मंगल धाम येथे केंद्र सुरू झाले. त्याआधी स्वामींनी सौ व श्री मोडक काका काकींनी आपली ही वास्तू म्हणजे अध्यात्म मंगल धाम ही स्वामीजींना अर्पण केली होती. ते दोघे स्वामीजींची अतिशय आगत्यानी आणि उत्साहानी सेवा करत. या वास्तूत वरच्या दोन मजल्यात आजच्या प्रमाणेच केंद्र भरत असे. काकींनी तळमजल्यावरची एक खोली स्वामीजींसाठी राखून ठेवली होती. काका काकी दोघेच असल्यामुळे स्वामीजींच्या इच्छेनुसार सर सुषमा भवाळकर आणि श्री राजीव भवाळकर तेथेच दोन खोल्यांमध्ये राहत होते. ते दोघे काका काकींची सेवा करत असत. केंद्रानंतर नमस्कार झाल्यावर स्वामीजी आणि सरला आई काकींकडे खाली येत. काकी त्या दोघांना काही खायला देत. छोट्या गरम पुऱ्या, खीर, बटाट्याची भाजी, श्रीखंड असे काही देत. खोलीच्या पडद्यामागून हा प्रसंग बघण्याचे भाग्य आम्हालाही लाभत असे कधी कधी. काकींच्या स्वयंपाकघरात आम्ही मुली लिंबू टिंबू म्हणून लुडबुड करायचो. स्वामीजींसाठी केल्या जाणाऱ्या पदार्थातील काही पदार्थ आम्हीही करायचो. सुषमा बरोबर कधी कधी हेमाताईही असायची. एकदा सुषमा भवाळकर, मनीषा फाटक, मी असे आम्ही मोडक काकींच्या मार्गदर्शनाखाली काही पदार्थ तयार केले. सुषमाने बटाट्याची भाजी केली, मनीषाने पुऱ्या लाटल्या आणि मी तळल्या. काकींनी स्वतः श्रीखंड तयार केले होते. नैवेद्याच्या वाटीच्या आकाराच्या नाजूक पुऱ्या आम्ही केल्या. छोट्या ताटात बाजूने त्या पुऱ्या ठेवल्या. मध्ये बटाट्याची भाजी आणि श्रीखंडाची वाटी ठेवली. स्वामीजी आणि सरलाईंसमोर ही ताटे नेऊन ठेवली. काकी म्हणाल्या, घ्या स्वामीजी. स्वामीजी ताटांकडे पाहून प्रसन्नतेने हसले. आज कोणी काय केलं यातलं, स्वामीजीने विचारलं. त्यांना सुषमाने कोणी काय केले ह्या पदार्थ केलेले सांगितले. पुऱ्या चांगल्या फुगलेत, रंगही छान आलाय, आई आमचं कौतुक करत म्हणाल्या. आज एका मंत्राने पुऱ्या फुगल्यात सगळ्या, सुषमाने हसत हसत सांगितले. कुठला मंत्र, आईने उत्सुकतेने विचारले. मंत्र हा शब्द ऐकून स्वामीजीही सुषमाकडे बघून लक्षपूर्वक ऐकू लागले. रेवतीने सगळ्या पुऱ्या तळत असताना मंत्राचा उच्चार केला आहे. सुषमा अजून खुलवत सांगू लागली. प्रत्येक पुरी हलवताना ती म्हणत होती, फुग मेले फुग, फुग मेले फुग. हे ऐकून स्वामींसह खोलीतील सर्वजण हसू लागले. तेव्हा मला एकदम लाजल्यासारखे झाले. मोडक काकी अत्यंत सुग्रण होत्या. त्या मोठ्या प्रेमाने आम्हाला स्वयंपाकघरात हातभार लावण्याची संधी देत. त्यांच्यासारखं स्वयंपाक करणे कौशल्य पणाला लावण्यासारखे होते. स्वामीजींना आमची थट्टा करायची वाटली. त्यांनी एक पुरी उचलली, आमच्याकडे बघत म्हणाले, फूग मेले फूग, आणि ती तोंडात टाकली. मग म्हणाले, छान झाल्यात पुऱ्या. मोडक काकींसारखा स्वयंपाक करणे ही साधी गोष्ट नाही, त्यांच्याकडून शिकून घ्या सारं. मग सरला यांच्या ताटलीकडे बोट दाखवत म्हणाले, सरलाताई, फूग मेले फूग मंत्राने फुगलेली पुरी आणि भाजी तुम्हीही खा. स्वामीजी थोडेसे थांबत म्हणाले, काका काकींच्या प्रेमाने बांधून टाकले आम्हा दोघांना. खरेच स्वामीजी आज अगदी कमी खाणार होते, पण त्यांनी जास्त दोन पुऱ्या जास्तच खाल्ल्या. नंतर खाणे झाल्यावर काही वेळातच नेहरूश्वर सारखा करत स्वामीजी उठले. बरे काका म्हणत त्यांनी काकांना नमस्कार केला. पाठोपाठ सरलाही नमस्कार करत निघाल्या. बाजूला उभ्या असलेल्या मंडळींना नमस्कार करत स्वामीजी आणि आई तेथून बाहेर पडले. श्रीकृष्ण अर्पण मस्त.
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र निवेदन आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या दिशेने आणि पुढच्या बाजूला सरकून घ्यावं. पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या दिशेने आणि जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
रेवती, तुझ्या या मंत्राने सगळ्यांचे गाल फुगले. नुसत्या पुऱ्या फुगवण्याचं सामर्थ्य नाहीये त्याच्यात. फक्त गाल फुगवताना हसत फुग, हसत फुग, असं रागावून फुगू नकोस. साधकाच्या जीवनात श्रेयस आणि प्रेयस अशी निवड करण्याचा नेहमीच प्रसंग येतो. साधक नेहमी श्रेयस निवडू पाहतो. प्रत्येक प्रसंगात हे योग्य आहे का हे पाहून निर्णय घेत असतो. परंतु श्रेयस हे नेहमीच सोपे सुलभ आणि सुरुवातीला सुखाचे नसते. काही वेळेला ते अत्यंत कष्टाचे, क्लेश देणारे, वेळोवेळी परीक्षा पाहणारे असते. कधी कधी जीवनाची दिशा निश्चित करणारे असते, कधी ते प्रदीर्घ काळ किंवा कायम कसोटीच पाहणारे असते. साधकाचे मन हाती लागलेले नसते, तो रोज यत्नच करत असतो. दोषांचा निराश झालेला नसतो, मन अमन झाले नसते. आत्म्यामध्येच रमून राहण्याची कला अवगत झालेली नसते. प्रेयस दूर सारण्याचा तो अपार प्रयत्न करत राहतो। प्रश्न असा की या साधनेच्या सुरुवातीच्या काळात हे श्रेयस त्याने कोणता विवेक करून स्वीकारावे, कोणता विचार करावा, कशा प्रकारे याला सामोरे जावे। खरे पाहता खूप वेगवेगळ्या प्रकारांनी साधक हे सोडवायचा प्रयत्न करतोच, पण सद्गुरूंचा विचार व्यापक, परिपक्व आणि दिशादर्शक असतो। आपल्या विचारांनी आणि दिलेल्या विवेकानेच आम्ही जगू पाहतो, त्या वाक्यांचा खोलवर परिणाम होत असतो। म्हणून असा प्रश्न विचारला, अधिक बोललो असल्यास बालक समजून क्षमा करावी ही विनंती, असा मोठा गोड प्रश्न विचारलेला आहे। हा प्रश्न देखील खूप दिवसांपासून मी बरोबर आणतो। ज्यांनी विचारला होता त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही उत्तर दिलं की मी इंटरनेटवरून ऐकेन, कारण इथून पुढे मला काही काळ प्रत्यक्ष येता येणार नाही, तो परगावी जाणार होता आणि तो समोर असताना उत्तर द्यावं असं माझ्या मनात होतं। आज तो समोर आहे म्हणून आज मी उत्तर देतो आहे। श्रेयस आणि प्रेयस याचा झगडा आपल्या अंतर्यामी नेहमीच चालू असतो, प्रत्येकाच्या अंतर्यामी चालू असतो। श्रेयस म्हणजे जे श्रेयस्कर आहे ते, आणि प्रेयस म्हणजे जे प्रिय आहे ते। जे प्रिय असेल ते श्रेयस म्हणजे श्रेयस्कर नसेल असं नाही, ते श्रेयस्कर देखील असू शकतं। पण प्रत्येक वेळेलाच जे प्रेयस आहे, जे प्रिय आहे, ते श्रेयस म्हणजे श्रेयस्कर असेलच असं नाही। प्रेयस इतकं नावं ठेवण्यासारखं नाही की ते प्रत्येक वेळेला वाईटच आहे। ते आणि श्रेयस यांच्यामध्ये जर एकवाक्यता असेल तर सगळ्यात चांगलं। तसंच प्रेयस जे आहे म्हणजे प्रिय आहे ते प्रत्येक वेळेला श्रेयस नसेलच असं नाही, ते श्रेयसही असू शकेल। तेच वाक्य अर्थात मी उलट बोलतोय, मगाशी बोललो ते। पण प्रेयस हे प्रत्येक वेळेला श्रेयस असेल असं नाही। श्रेयस म्हणजे जे आपल्या मनाला, बुद्धीला, शरीराला हानी पोहोचवणार नाही, उलट फायदाच देईल, त्याला श्रेयस असं म्हणायचं। आणि प्रेयस याचा अर्थ मनाला आवडणार, इंद्रियांना आवडणार, ज्याच्यामध्ये आपण रमतो, रिसतो असं, ते प्रेयस प्रिय असणार। श्रेयस आणि प्रेयस याचा निवाडा कसा करायचा, अशा प्रकारचा प्रश्न साधकाला नेहमी पडतो। माझ्या मते श्रेयस आणि प्रेयस याच्या निवाड्याबद्दल आपण सद्गुरू वचनावर विश्वास ठेवावा किंवा श्रद्धा ठेवावी। सद्गुरूंनी एखादी गोष्ट श्रेयस म्हणून सांगितली असेल तर ती का सांगितली, ती कशावरून श्रेयस्कर आहे, तसं नाही केलं तर काय होईल, आणि जी आपल्याला प्रेयस वाटते ती कशावरून श्रेयस नसेल, त्यांचं काही समजा चूक असेल, चुकत असेल, अशा प्रकारे तर्क लढवू नये, तर एका क्षणात हा प्रश्न सुटतो। याच्यात एवढा प्रश्न पडण्यासारखं काही नाही। जसं आपण प्रत्येकजण लहान होतो तेव्हा कदाचित आपल्यापैकी कित्येकांनी तोंड न धुता आणि दात न घासता दूध पिण्याचा हट्ट धरला असेल, आपल्याला आता आठवतही नाही. आपल्या मुलांवरून आपल्याला कळतं की असा हट्ट धरला जातो, पण आपल्या आईने ते कदापि मान्य केलं नाही. प्रसंगी आपल्याला दोन फटके मारून का होईना, आपल्याला दातच घासायला लावले आणि मगच दूध दिलं. प्रत्येक गोष्ट विचारावर किती सोडून द्यायची याच्यापेक्षा संस्कार ही जी गोष्ट आहे ती ज्या प्रकारे आई वडिलांनी आपल्याला सामान्य पण श्रेयस्कर सवयी लावल्या त्या आपल्या विचाराला वाव देऊन नाही लावल्या. तू तुझं ठरव, आम्ही तुला दोन्ही सांगतो, कारण ते आपलं तेव्हा वयही नव्हतं. पण आपल्याकडून ते करूनच घेतलं, काय जे असेल ते आपल्याकडून करूनच घेतलं आणि मग त्या श्रेयस या गोष्टीची आपल्याला सवय लागली, ते आपलं प्रिय देखील झालं. आता या वयात ज्यांनी कोणी पूर्वी असा हट्ट धरला असेल लहानपणी, त्यांना अशा प्रकारे तोंड न धुता दूध घेणं किंवा चहा घेणं हे शक्यच होणार नाही. याचं श्रेयस आणि प्रेयस असा प्रश्नच नाही. तिने आपल्याला असं वळण लावलं की आपल्याला आयुष्यभराकरता आता शक्यच नाही. आणि असं आपल्या आईनी आपल्याबद्दल ज्या चालण्या बोलण्या वागण्याच्या छोट्या छोट्या अनेक कृती आहेत त्याच्याबद्दल केलं आणि त्याच्याबद्दल आपल्याला ही श्रेयस्कर आहे की नाही याचा विचारच करायला लागत नाही. आपल्याकडून ते घडतंच. हे जसं श्रेयस्कर वर्तन सहज घडावं जे आपल्या आरोग्याकरता योग्य आहे, उदाहरणार्थ सत्य बोलावं, नेहमी खरं बोलावं, आपण जर खोटं बोललो असू तर शिक्षाच केली असेल. दुसऱ्याची वस्तू उचलू नये, आपण जर उचलली असेल तर आपल्याला शिक्षाच केली असेल, सांगितलंही असेल की असं करू नये. पण त्याच्या बरोबरीनी आपल्याला ते जर नीट समजलं नसेल तर शिक्षाही करायला पुढं मागं तिने पाहिलं नसेल. पण त्याचे जे परिणाम झाले त्या परिणामांमुळं आणि प्रत्येकावर परिणाम झाले त्या परिणामांमुळं सर्वसाधारणपणाने समाजव्यवस्था उत्तम आहे. एवढंच नव्हे तर जर याच्यापेक्षा आता वेगळं काही घडलं तर आईनी आता लक्ष ठेवायची गरज नाही. त्याच्यापुढे एक कायदा आहे, तो त्याचं बघून घेईल काम. पण तो कायदा सर्वसाधारणपणाने समाजातल्या 5% लोकांनाच वापरावा लागतो आणि 95% लोक आई वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या चाकोरीत राहतात की जे श्रेयस्कर आहे स्वतः करता देखील आणि सगळ्या समाजाकरता. आणि त्यांच्या या सगळ्या शिकवणुकीवर पूर्ण विश्वास ठेवून एक जर आपण बंडखोर असू तर आपल्याकडून तसं करून घेऊन त्यांनी आपल्या ते अंगवळणी पाडलं. परमार्थ करण्यासाठी देखील एक किमान पात्रता लागते. किमान ती पात्रता सद्गुरूंनी नाही घडवलेली आपल्या ठिकाणी, ती पात्रता आपल्या आईनी आपल्या वडिलांनी आपल्या ठिकाणी घडवली. आणि आता त्याच्या पुढची जी पात्रता आहे त्याच्याकरता आपण आणि कुठेतरी आलोय आणि असं प्रत्येक वेळेला गेलोय. जी आपल्या ठिकाणी किमान जगतामध्ये राहण्यासाठी वावरण्यासाठी पात्रता आहे त्याचे संस्कार करून आपल्याला शाळेत घातलं, शाळेत देखील आपल्याला अजून सहजीवन कसं असावं, अनेक मुलांबरोबर कसं असावं याचे धडे मिळाले, शिक्षणाचे धडे मिळाले. म्हणून सर्व समाज साधारणपणाने जे श्रेयस आहे तिथंच आपल्याला घेऊन जातो. आपण डॉक्टरांकडे गेलो, कालच मी गेलो होतो, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की गेले कितीतरी दिवस कितीतरी वर्ष मी संध्याकाळी जेवतच नाहीये, मी फळं खातो म्हणाले. झालं असं की मी त्यांना असं सांगितलं की मला नुकतंच एका डॉक्टरांनी रात्री जेवू नका असं सांगितलं, पण तरी माझं वजन 600 ग्रॅम वाढलं. दिवाळी चालू होती असेल, माझं वजन 600 ग्रॅम वाढलं. ते म्हणाले फळच खा, अगदी कमी, या याच्यात फार लागत नाही. आता हे श्रेयस्कर सल्ला आहे, म्हणजे या श्रेयसाची जी काळजी आहे ती काळजी वेगवेगळी मंडळी आपल्याकरता घेत असतात, आपण ते पाळतो की न पाळतो हा वेगळा मुद्दा आहे. आणि या सगळ्या बाजूचं जे श्रेयस म्हणून आहे ते परमार्थाकरता देखील श्रेयस आहे. सगळं सद्गुरूंनी सांगण्याची अपेक्षा नाहीये. जे आरोग्याचे जे श्रेयस्कर नियम आहेत ते सद्गुरू सांगतील, समाजाचे जे श्रेयस्कर म्हणून नियम आहेत ते समाजाने आपल्याला शिकवलेले आहेत. अगदी नागरिक शास्त्र देखील त्याकरता होतं आपण जे शिकलो. सद्गुरू जे श्रेयसाबद्दल सांगतात ते आत्मनात्मविवेकाबद्दल सांगतात, पण त्याच्या आधी आपली कितीतरी भूमिका तयार होणं गरजेचं आहे, कितीतरी भूमिका. आणि प्रत्येक वेळेला, या प्रत्येक वेळेला जे श्रेयस म्हणून सांगितलं गेलं त्या श्रेयसाचं निष्ठापूर्वक आचरण केलं असेल तर सद्गुरू जे श्रेयस म्हणून सांगतात त्याचंही तरच आचरण होईल. आता यांनी असं म्हटलंय की कधी कधी हे श्रेयस सुखाचं नसतं, दुःखाचं क्लेश देणारं कष्टाचं असतं, वेळोवेळी परीक्षा पाहणारं असतं, अशा वेळी पांडवांना समोर आणावं. अशा वेळेला रामचंद्रांना समोर आणावं की नेहमीच श्रेयस हे सुखाचं गुबगुबीत गादीवर छान आरामशीर असं नसतं, हे सगळ्यांनाच मान्य आहे. तरी देखील त्यांनी श्रेयसाचाच मार्ग कसा पत्करला हे पाहावं. त्यावेळेला आपला एखादा सहाध्यायी किंवा मित्र किंवा अनेक ओळखीचा कसा ऐशोरामामध्ये आहे आणि श्रेयसाचं यत्किंचितही आचरण न करता तो तसा आहे, मग आपलं काही चुकतंय का असा विचार मनात आणू नये. सर्वसाधारण जे श्रेयस आहे त्याबद्दल मी सांगतोय, आणि परमार्थातलं जे श्रेयस आहे ते म्हणजे यमनियम आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही जी मानसिक व्रत सांगितलेली आहेत ती श्रेयसामध्ये आहेत परमार्थाच्या बाबतीत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ही जी कायिक व्रत सांगितलेली आहेत ती श्रेयस म्हणून आहेत. परमार्थाची सुरुवात श्रेयस आणि प्रेयस याच्या मार्गदर्शनानेच झालेली आहे. काही मनाकरता व्रत नियम सांगितलेले आहेत, काही इंद्रियांकरता व्रत नियम सांगितलेले आहेत आणि ते आपण पाळावेत अशी अपेक्षा आहे. मग यम नियमपूर्वक जीवन असेल तेव्हा सद्गुरू लाभ होऊन मग सद्गुरू अनुग्रह देतील. मग आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या मार्गाने तुमची साधना जाईल. आणि तुम्ही ज्या संस्कारात तयार झालेले असता त्यामुळे तुम्ही सद्गुरूंकडे जाता, चांगले संस्कार असतात म्हणून, त्याच्या पुढच्या गोष्टींची कल्पना येण्यासाठी म्हणून शास्त्र तुम्हाला यमनियम सांगतील, पण तोपर्यंत तुमची ते आचरण्याची, कट्टानी आचरण्याची तयारी झालेली असली पाहिजे. याच्यातलं काहीही सद्गुरू तुमच्याकडून करून घेऊ शकत नाहीत. तसं म्हणलं तर तुम्ही कोणालाही कोणाकडूनही काही करून घेऊ शकत नाही, ज्यांनी त्यांनीच करायचं असतं. अगदी असं म्हणतात की तुम्ही घोड्याला पाणवठ्यावर घेऊन जाऊ शकता पण त्याला पाणी प्यायला लावू शकत नाही असं म्हणतात. तसंच आहे, करायचं असतं ज्याचं त्यांनीच. तशा तऱ्हेने या श्रेयस आणि प्रेयस या विचारामध्ये पाहणं श्रेयस्कर प्रेय आणि प्रिय असणारं, खाणं ऐकणं चालणं विचार करणं ग्रंथ वाचणं या सगळ्याबाबत श्रेयसाचा आणि प्रेयसाचा असा निवाडा करण्याची सवय खरंच लागावी, खरंच लागावी. पुढं पुढं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, न पाहणे ते दिठीची गाळी, नाईकणे ते कानची टाळी, आवाज ते वाळी वाळी जीभची गा, जे बोलू नये असे शब्द जीभ उच्चारतच नाही. जी एक वेळ कदाचित काही तोंडामध्ये चुकीचे शब्द असतील, कोणाकोणाचं लहानपण असं गेलेलं असतं की शिवीशिवाय बोललेला नसतो पण नंतर किती सुधारतो. त्याच्या तोंडामध्ये शिवी येतच नाही इतका तो सुधारतो, हे त्यांनी प्रयत्नपूर्वक केलेलं असतं. आता त्याची जीभच टाळते चुकीचे उच्चार करणं, चुकीचे शब्द बोलणं. तसं सर्व बाबत जेव्हा नियम लावू आणि तो निग्रहाने आचरण्याचा असा प्रयत्न आपण करू, तसं तसं सगळ्या इंद्रियांना एक प्रकारे वळण लागतं. सुरुवातीच्या काळात हे श्रेयस त्याने कोणता विवेक करून स्वीकारावे, तर श्रद्धेने स्वीकारावं असं मी सांगेन. प्रत्येक गोष्ट विचाराने विवेकाने, कधी कधी जर एखादी गोष्ट प्रिय असेल तर जे श्रेयस्कर आहे त्याला चुकीचं ठरवण्याच्या दृष्टीने देखील तर्क काम करेल, तर्कबुद्धी काय करेल काही सांगता येत नाही. त्यामुळे विवेक आणि विचार याच्यापेक्षा श्रद्धेवरच भरोसा ठेवावा. सद्गुरूंचा शब्द गोष्ट संपली असं करावं आणि मग एकदा ते ठरवल्यानंतर त्याला अनुकूल विवेक करावा, तर मग विवेकाने ठरवता येईल कोणता विचार करावा, कशा प्रकारे याला सामोरे जावे. खरे पाहता खूप वेगवेगळ्या प्रकारे साधक हे सोडवण्याचा प्रयत्न करतोच, पण सद्गुरूंचा विचार व्यापक परिपक्व आणि दिशादर्शक असतो. आपल्या विचारांनी आणि दिलेल्या विवेकानेच आम्ही जगू पाहतो, त्या वाक्यांचा खोलवर परिणाम होत असतो. म्हणून असा प्रश्न विचारा असं वाटला. म्हणून परमार्थातलं श्रेयस्कर काय आहे, जीवनातलं श्रेयस्कर काय आहे, याच्याकरता तुम्ही श्रवण करत राहिलत आणि त्या श्रवणातून श्रद्धेने तुमच्या जीवनात ते उतरवायचा प्रयत्न केला, हे इतपत पुरे आहे. आणि हे तशा प्रकारे प्रयत्न करायचा आहे या निश्चयाने विवेकही तदनुकूल असा निर्णय देत राहील. जर तसा विवेक नसेल अशी मंडळी तुमच्या पाहण्यात आली असतील की चार मित्र गेले समोर मिसळ पाव आला आणि एकाने आठवण केली की अरे आपण मिसळ पाव खातोय, जाऊ दे रे दे सोडून, सगळ्यांनी मिसळ पाव खाल्ली. असं कधी कधी जर झालं असेल समजा, तर तुमचा म्हणजे मिसळ पाव खायचा नाही काही झालं तरी असा निश्चय असेल तर तुम्ही श्रेयसाला बाजूला सारलं प्रेयसा करता तात्पुरतं आणि मग नंतर पश्चाताप झाला की नको होती खायला असं तुम्हाला वाटलं. असा पश्चाताप झाल्यावर परत नाही करता काम, एवढंच. जे ठरवलं असेल ते पश्चातापेनं शुद्धती, पण पश्चाताप याचा अर्थ रोजच ते करतोय आणि रोजच पश्चाताप होतोय याला पश्चाताप म्हणत नाहीत. पश्चाताप म्हणजे त्याच्या पश्चात तुम्ही कधीही ती गोष्ट केली नाही त्याला पश्चाताप झाला, तो खरा पश्चाताप. मग परत त्या वाटेला गेला नाही असं जर असेल तर मग ही गोष्ट श्रद्धेनेही होणार आणि विचारपूर्वक देखील होणार. पण केवळ विचारपूर्वक करायला जर गेलं तर कधी कधी विचार दगा देतो. म्हणून सांगितलं की श्रद्धेनेच श्रेयस आणि प्रेयस जे शास्त्र सांगतात. म्हणूनच आता 17वा अध्याय चाललेला आहे, त्याच्या आधी 16व्या अध्यायात भगवंतांनी तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितो, कार्य काय आणि अकार्य काय याची व्यवस्थिती लावायची असेल तर शास्त्र प्रामाण्यच आहे, स्वबुद्धी नाही. तर शास्त्र आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शास्त्र म्हणेल जे त्यागावे ते राज्यही तृण मानावे. मग खाण्यापिण्याच्या गोष्टी तर सोडाच, असा विवेक सांगितलेला, यालाच विवेक म्हणायचं, याला श्रद्धा म्हणायचं. अशा प्रकारे हा श्रेयस आणि प्रेयसाच्या विवेकाकडे पाहावं असं मी म्हणेन. ये अमृता अभंग म्हण.
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, भर जरी फाडून शेला, भर जरी फाडून शेला, चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. म्हणे खरी तू माझी भगिनी, भाऊ तुझा मी द्रुपद नंदिनी. म्हणे खरी तू माझी भगिनी, भाऊ तुझा मी द्रुपद नंदिनी. साध घालिता येईन धावनी, साध घालिता येईन धावनी. प्रसंग जरी का पडला, प्रसंग जरी का पडला, चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. प्रसंग कैसा येईल जवर, पाठीशी असता तो परमेश्वर. प्रसंग कैसा येईल मजवर, पाठीशी असता तो परमेश्वर. बोले कृष्णा दाटून गहीवर, बोले कृष्णा दाटून गहीवर. पुरलोचनाला, पुरलोचनाला, चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. बघून तिचा तो भाव लौकिक, मन कृष्णाच्या दाटे कौतुक. बघून तिचा तो भाव लौकिक, मन कृष्णाच्या दाते कौतुक करपाठीवर पडला पसुक करपाठीवर पडला पसुक प्रसन्न माधव झाला प्रसन्न माधव झाला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला भरजरी फाडून शेला भरजरी फाडून शेला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा बोटाला
फार छान एका नाजूक विषयावर चिंतन घडले साधकाचे सद्गुरूंवरील प्रेम आणि आपल्या स्वतःच्या नातेवाईकांवरील प्रेम यातील फरक साधारणपणाने आपण सांगता संसारात नातेवाईक अगदी जवळचे सुद्धा यात कमी रमावे किंवा थोडे अलिप्तपणे राहावे तसा साधक प्रयत्न करतो किंवा करावा पण सद्गुरूंवरचे साधकाचे प्रेम त्यांच्या सगुण मूर्तीवर व निर्गुण स्वरूपावर दिवसेंदिवस वाढतच जाते त्यांच्यावर साधक अलिप्तपणे प्रेम करू शकत नाही किंवा करू इच्छित नाही साधक सद्गुरूंच्या सगुण व निर्गुण स्वरूपावर आईप्रमाणे विसंबून राहायला लागतो नातेवाईक आज आहेत उद्या नाहीत असा विचार साधक करू शकतो पण सद्गुरू कधी देहाने नसू शकतील या गोष्टीचा तो विचारही करू शकत नाही किंवा तो विचारही मनात येत नाही त्यामुळे साधकाला सद्गुरूंच्या सगुण रूपाने नसण्याच्या वेळी जबरदस्त धक्का बसू शकेल त्यामुळे साधकाने सद्गुरूंच्या सगुण व निर्गुण रूपावर अवलंबित्व कसे ठेवावे म्हणजे बॅलन्स कसा ठेवावा स्वामीजी प्रश्न जरा विचित्र आहे भावनेच्या अंगाने पाहिले तर जे होईल ते होईल त्यावेळेला बघू पण आत्ता त्याविषयी बोलू नका असा विचार साधक आणि मी सुद्धा करेल आपल्याला काही विचार मंथन करता यावे आणि स्वामी माधवनाथांच्या जाण्याने काय घडले यावर काही बोलता यावे म्हणून प्रश्न विचारला आहे कारण स्वामी माधवनाथांनी उशिरापर्यंत मी राहीन असे म्हणत अचानक देह ठेवला असा एकदम गंभीर विषयात नेणारा असा प्रश्न आहे सद्गुरू हे सार सर्वस्व होऊन जातात स्वामीजी असं म्हणायचे की मी तुमच्या आत जाऊन बसलोय आता मला तिथून काढून टाकायचं असं म्हटलं तरी तुम्हाला ते शक्य नाही असं म्हणायचं इतका तुमच्या आत मी जाऊन बसलोय सद्गुरू च्या सगुण रूपावर सगुण मूर्तीवर जे प्रेम साधकाचं ते दिवसेंदिवस वर्धिष्णू होत राहतं आणि आपण पूर्ण निश्चिंत दिवसेंदिवस आपली निश्चिंतता, आपलं सुख, आपलं समाधान, आपलं अवलंबित्व देखील वर्धिष्णू होत राहतं. ते सांगतात, आपण त्यांच्याकडे आलो त्या पहिल्या दिवशी ते सांगतात, तेच ते नंतरही सांगत असले तरी त्याचे जास्त अर्थ आपल्याला समजायला सुरुवात होते. त्यामुळं आपली ही निश्चिंतता आणि त्यांच्यावरची निर्भरता वाढायलाच लागते, आणि किती वाढतं याला काही सीमा नाही. ती असीम, अपार अशी निर्माण होते. त्यांच्या सगुण रूपावर आपण प्रेम करायला लागतो, आणि ते नाहीत अशी कल्पना आपण कधी करूही शकत नाही. ते नसू शकतील अशा गोष्टीचा खरंच आपण विचारही कधी करू शकत नाही. हे सद्गुरूंच्या आपल्या सहवासाची एक बाजू आहे, आणि दुसरी बाजू म्हणजे सद्गुरू ज्या कारणासाठी आलेले असतात ते कारण आपल्या स्वतःच्या बाबत सिद्ध होण्याचं आहे. ते आपल्याला आत्मनिर्भर, आत्मतुष्ट, आपल्या आत स्वस्थ असं बनवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या विचाराची दिशा ती असते. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नस आहे तुझ विदेहासी, तू विदेही आहेस, तू सच्चिदानंद आहेस. हे त्यांच्या सहवासातच आपण स्वीकारत असतो, आणि हा बोध वाढवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ही सद्गुरु सहवासाची दुसरी बाजू आहे. या दुसऱ्या बाजूबद्दल कदापि गाफील राहता कामा नये. ते परमात्म तत्वच तू आहेस आणि तू देह मन बुद्धी नाहीस असं सांगणारा सच्चिदानंद देह आपल्या समोर असलेला, तोही आपण देह नाही आहोत. आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा दृढ बोधात असतो. त्याची आपल्या देहावर ममता नसते. तो आपल्या स्वतःच्या देहाकडे अलिप्तपणे पाहत असतो, आणि ते आपल्याला फार आकर्षक वाटत असतं. म्हणून आपण त्यांच्या देहाकडे खूप आकृष्ट होतो. पण ते आपल्याला आपल्या स्वतःच्या देहाचं प्रेम सोडायला सांगत असतात. परमार्थ हा एका परीने आपल्या स्वतःकरता, आपल्या स्वतःच्या बोधाकरता असाच आहे, आणि अंतिमतः तो तशाच करता आहे. पण तशा करता असतानाही आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक जादूगार भेटतो सद्गुरूंच्या रूपाने. की आपण बघता बघता त्यांच्या देहावर प्रेम करायला लागतो. समर्थांनी मनाच्या श्लोकाच्या शेवटी मना सर्व ही संग सोडून द्यावा, पण जाणत्याचा जो संघ आहे तो अति आदराने करावा असं म्हटलेलं आहे. अति आदरपूर्वक, अति प्रेमाने जाणत्याचा संघ धरावा. तो देहावरचा विश्वास कमी करण्यासाठी म्हणून धरावा. नाहीतर देहापाशी गेला देही तो कैसेही होईल विदेही. म्हणून तर आपण एकमेकांच्या सहवासात, नातेवाईक आणि मित्रमंडळी कोणाचाच काही फायदा नाही, नुसतेच आपले सर्वजण एकमेकांच्या बरोबर राहतात वैचारिक अंगानी, जीवन घडण्याच्या अंगानी, कोणालाच कोणापासून लाभ नाही, नवऱ्याला बायकोपासून नाही, बायकोला नवऱ्यापासून नाही, आई वडिलांपासून मुलांना नाही, मुलांपासून आई वडिलांना नाही, सगळे जगतायत असं असताना केवळ एका व्यक्तीमुळे जीवन उन्नत होतं, पण ते अशा करता उन्नत होतं की देह हा जाणारा आहे, कधीतरी तो जाईल हे ते शिकवत असतात. झरतृष्टने अगदी शेवटी शेवटी 10 कमांडमेंट्स म्हणून सांगितल्या. तो झरतृष्टला शिष्यांनी प्रश्न विचारला की आपण गेल्यावर आमचं कसं होणार, ज्याच्या सहवासामध्ये मोठी जादू आहे, असा जादूगार त्यांच्या जीवनात आलेला, मोठा आनंद ज्यांनी फुलवला, त्याला शिष्य विचारतात की आपण गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय होणार, आम्ही कसं जगायचं. झरतृष्ट असं म्हणाला की माझ्या आत जो दिवा आहे तोच तुमच्या आत आहे, एवढं मी जाण्याच्या आत तुम्ही ओळखलत तर जास्त चांगलं होईल, त्याच्याकरता खरं म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर आणि मी तुमच्याबरोबर आहे हे तुम्ही ओळखावं. शिष्यांनी असं विचारलं की असं जर झालं नाही तर मग निदान असा दिवा मी तुमच्या अंतःकरणात लावून जाईन की जो ज्याच्या प्रकाशामध्ये झरतृष्टाच्या आत जो दिवा लागलेला आहे तर तो दिवा ओळखण्याचं सामर्थ्य तरी तुम्हाला येईल, आणि कोणीतरी देहधारी असा तुम्हाला जर भेटला तर तुम्ही झरतृष्ट असं होतं आणि हा मात्र तसा नाहीये असं म्हणू शकणार नाही. तोच दिवा जो झरतृष्टाचा आत आहे तोच दिवा या व्यक्तीच्या आत आहे एवढं पाहण्याची दृष्टी तरी मी तुम्हाला देऊन जाईन. की ज्या दृष्टीने तुम्हाला परत झरतृष्टाच्या बरोबर असण्याचं समाधान तरी मिळेल, आणि झरतृष्टाचं जे मुख्य काम आहे तुम्ही स्वतःला ओळखण्याचं, त्याकडे तुमची मार्गक्रमण चालू राहील. खरं म्हणजे तुमच्याच अंतरी आम्ही तो दिवा लागावा, पण मी दृष्टी देऊन तरी जाईन की पृथ्वी तलावर अनेक झरतृष्ट असतील तुम्ही ओळखू शकणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की या शेवटच्या घडीला बी वेअर ऑफ झरतृष्टा, झरतृष्टापासून सावध रहा, कारण तुम्हाला कदाचित दुसऱ्या देहामध्ये असणारा ज्ञानी पुरुष झरतृष्टाच्या आठवणीमुळे ज्ञानी म्हणून दिसणार नाही. तसं तरी निदान तुमच्या हातून न घडो अशी दृष्टी मी देऊन जाईन असं झरतृष्ट म्हणाले. सद्गुरूंच्या सगुण रूपांनी नसण्याचा खूप काय धक्का असतो तो आपण अनुभवलेला आहे. आपण त्यांच्या सगुण रूपावर फार निर्भर होतो हे तेवढंच खरं आहे, पण आजची ही केंद्र पाहण्यासाठी ते अदृश्य रूपानी इथं आहेत, निर्गुण रूपानी इथं आहेत, आणि त्यांना तुम्हाला पाहून समाधान नक्की होत असणार असं मी तुम्हाला सांगतो. ही केंद्र बंद पडली असती तर त्यांना फार वाईट वाटलं असतं, पण ते जाताना झरतृष्टासारखी दृष्टी देऊन गेले असं मी म्हणेन. ते कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला म्हणून जसं गीत आहे, जी कल्पना करू तसं गाता येईल असा वृक्ष लावून माझे वडील गेले. लता मंगेशकरांनी ते गाणं गायलेलं आहे. माझी अवस्था, त्यांनी असं म्हटलंय की स्वामी माधवनाथांच्या जाण्याने काय घडलं यावर काही बोलता यावे म्हणून प्रश्न विचारला आहे. मी विशेष करून त्या काळात दिवसा लोकांना आधार वाटेल असं वर्तन करत असे, त्यांचं स्मरण राखून आणि रात्री त्यांच्या आठवणीने कासावीस होत असे, कधी रडत असे आणि त्याच्या शेवटी माझं मन शांत व्हायचं कासावीशी नंतर किंवा रडल्यानंतर. तर ते त्यांनीच शांत केलं असं वाटत असे, अशा समाधानात ते भेटल्याच्या समाधानात झोपत असे. आजही त्या दुःखाची तीव्रता तेवढीच आहे. आणि आजही त्यांना आठवूनच देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नस आहे तुझं विदेहसी, असं तुमच्या चैतन्याकडे पाहून तुम्हाला त्यांच्यासारखंच मी सांगत आहे सांगतो आहे. माझ्या देहावर यत्किंचितही भरोसा न ठेवता मी हे सगळं करतो आहे. हरी ओम तत्सत. हरी हरी. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि
श्री राम कई।